मुलाबाळाने केली अशी दुर्दशा जगण्याची येणा बाई निघून गेली माझी आशा सख्या मुलान सुरी पाटीत खोपली येडू सुख माझी सारी त्यान लुटली सख्या मुलान सुरी पाटीत खोपली येडू सुख माझी सारी त्यान लुटली
सख्या मुलान सुरी पाटीत खोपली येडू सुख त्याची सारी त्यान लुटली
आई सख्या मुलान सुरी पाटीत खोपली माझी सारी त्यान लुटली
सख्या मुलान सुरी पाटीत खोपली सुख त्याची सारी त्यान लुटली
आई येडू माय आयुष्यभर तुझी सेवा केली तुझ्या नवसान मला पोर झालं मला असं वाटतं की आई तुझा परसू माझ्या वटीत टाकलास पण आज माझी दशा काही झाली आई सांगू मा सांग आई मला आई येडा बाई तुझा चवांगी चवांगी डोळे या गाई माताऱ्याचा पाहू नको खेळ पाहू नको खेळ माझ्या नशिबाची रेषा आज मिटली येडू सुख माझी सारी त्यान लुटली
सख्या मुलान सुरी पाटीत खोपली येडू सुख त्याची सारी त्यान लुटली
आई ये आई आयुष्यभर कष्ट केलं त्याला लहानच मोठ केलं अग पावसाळ्यात पाऊस कसा असतो हिवाळ्यात थंडी कसली असती आणि उन्हाळ्यात ऊन कसला असत हे कधी त्याला दिसू दिलं नाही आई आणि त्यानेच मला घराबाहेर काढलंय बघ आता येडू माय मी तुझ्या चरणी आलो सांग येडू माय मी काय करू आई उपाशी पोटी राहून भरलं त्याच पोट भरलं त्याच पोट आठवण येता नाही वाहते अश्रुलाट वाहते अश्रुलाट माझ्या हृदयाची आग आज पेटली येडू सुख माझी सारी त्यान लुटली
सख्या मुलान सुरी पाटीत खोपली येडू सुख त्याची सारी त्यान लुटली
आई आई आग आई चैती पुनव हाय आई दरवर्षी मी तुझ्या दरबारात ताटा माटाने येत होतो पण आज आज तुझ्या लेकरावर ही कसली वेळ आली आई आई येडू माय नको तत्व पाहूया दुबळ्या म्हाताऱ्याच
गारान सांगतो आलो चैताच्या महिन्याला चैताच्या महिन्याला
Yeah. माझी दुःख तुला कशी पाहू वाटली, एडू सुख माझी सारी त्यान लुटली.
सख्या मुलान सुरी पाठीत खोपली,
त्यान सरण माझी रचली, एडू सुख माझी सारी त्यान लुटली.
सख्या मुलान सुरी पाठीत खोपली, एडू सुख त्याची सारी त्यान लुटली.
आई आई जगणी तर मला टाकून दिलं, पण आई आईच जगलो ती तुझ्या आदरावरच गाय. आई पण मला वाटत आता मी आणि माझी जायची वेळ आली गाय, एडू माय माझी आई जायची वेळ आली गाय. आई जाता जाता तुला शेवटचं काहीतरी मागतो, येर मला येऊ शकलो नाही, तू मला इथं येऊन भेटव गा आई माझी, येऊ माई माझी शेवटची जी चाय गाई आई येडू मा.
सारी त्यान लुटली.
सख्या